श्रीराम समर्थ, दशक 18, बहुजिनसी। दशक 18, समास 1, बहुदेव स्थान निरूपण। ओवी 1-20, भाविक मानवाने उपासनेसाठी ईश्वराला नाना रूपे दिली व त्यासंबंधीच्या कथा लिहून त्यांच्या उपासनेचे विधीही निर्माण केले। परंतु हे भाविक त्यांच्या देहाची उपासना करण्याच्या भरात त्या देहातील तत्व विसरतात आणि तेच तत्व आपल्यातही आहे हे लक्षात न घेता उपासना करतात। ओवी 22-24, आत्माराम निर्गुण, निरवयव व निष्क्रिय आहे, परंतु तो जडचेतन जगाच्या माध्यमातून अनेक क्रिया केल्यासारखे करतो। सर्वांना या क्रिया दिसतात, पण त्यामागील सच्चिदानंद घन आत्माराम ओळखू येत नाही। उपनिषद म्हणते, आराममस्य पश्यंती नतम पश्यंती कश्चन। त्याची जगद्रूपी फुललेली बाग सर्वजण पाहतात, पण त्याला कोणीच पाहत नाही। अपरंपार शुद्ध पुण्याची जोड असेल त्यालाच त्याचे दर्शन होते। त्याच्या अनुसंधानात जे राहतात त्यांच्या अविद्याग्रंथी पूर्णपणे सुटून जातात व ते अंतर्निष्ठ बनतात। परमार्थामध्ये जे अशी अंतर्निष्ठा सांभाळतात तेच खऱ्या अर्थाने तरुण जातात। बाकीचे लोकरूढीनुसार बहिरंगात व अज्ञान प्रवाहात वाहत जातात। दशक 18, समास 2, सर्वसंग निरूपण। प्रथम समर्थ सांगतात, आतापर्यंत जे बहिरंगात आचरण झाले त्याला इलाज नाही, पण श्री दासबोध चिंतनानंतर तरी ह्यापुढे शहाण्यासारखे वागावे व त्यासाठी त्या त्या क्षेत्रात जो शहाणा व जाणता असेल त्याची संगत धरावी। जाणत्याचे आचार व उच्चार यामागे त्याच्या ज्ञानाचा अनुभव उभा असतो हे लक्षात घेऊन त्याचे अनुसरण करावे। ओवी 23-30, या विचाराला समर्थांनी पारमार्थिक वळण दिले आहे। अंतरात्म्याच्या सत्तेवर पिंडब्रह्मांडाचे सर्व व्यवहार चालू असतात हे लक्षात घेऊन त्याच्या अनुसंधानात असावे। या अनुसंधानाला उपासना असे नाव असून उपासना पूर्ण झाल्यावर उपास्य उपासक भाव मावळून दोन्ही एकरूप होतात हे ज्ञान जाणत्यापाशी शिकावे। व्यावहारिक व पारमार्थिक या दोन्ही ठिकाणी सर्व क्षेत्रात जाणत्याचे महत्त्व आहे। दशक 18, समास 3, निस्पृह शिकवण। यापूर्वीचे निस्पृहाचे 11.10, 14.1, 15.2 हे समास पहावेत। ओवी 10, परमार्थाचा अभ्यास झाल्यानंतर परमार्थ केला पाहिजे असा निश्चय होतो व इतरांनी आपणास पारमार्थिक म्हणावे असे वाटते। यासाठी जो सर्व बाह्य वर्तणूक परमार्थाला अनुकूल ठेवतो पण आतमध्ये मात्र विरक्ती बांधलेली नसेल व अंतःकरण अस्वस्थ असेल तर त्याला परमार्थ कधीच साधणार नाही। ओवी 16, थलकाल व श्रोता यांचे भान ठेवून प्रवचनाचा विषय निवडावा। आपल्याला जे हमखास सांगता येते किंवा आठवते ते सांगितल्यास त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते। ओवी 20, आपल्या व्यवसायादी कर्मातून मिळालेला वेळ कोणत्याही अनावश्यक गोष्टींसाठी खर्च न करता पांगलेल्या चित्तवृत्ती आवरून आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करावा व त्यातील निश्चयात्मक असलेले अद्वैताशी सुसंगत सिद्धांत स्वीकारावेत। दशक 18, समास 4, देहे दुर्लभ निरूपण। दशक 1, समास 10, नरदेह स्तवन हा समास पहावा। या समासातही नरदेहाचे महत्व व नरदेहाकडून काय काय घडू शकते याचे विस्तृत वर्णन आहे। ओवी 35-38, अंतरात्म्याची पूजा करायची झाल्यास त्यासाठी एखाद्या देहाला संतुष्ट करावे लागते हे खरे आहे, पण ही पूजा सुद्धा सर्व विवेकाची प्राप्ती करून घेऊन नंतर ज्याने धर्मस्थापना केली आहे त्याचीच केली पाहिजे। वाटेल त्या शरीराची पूजा करून चालत नाही। गाढवाची पूजा केली असता ते कदाचित लाथ मारण्याचाच संभव आहे। सामान्य शरीराला अन्नवस्त्रादी देऊन संतुष्ट करावे व ज्याची पूजा करायला हवी त्याचीच पूजा करावी। व्यवहारात हे तारतम्य पाळले पाहिजे, मात्र कोणाला दुखवू नये हे नक्की. दशक 18 समास 5 करंट परीक्षा निरूपण. ओवी 1-9 धान्य मोजणाऱ्या मापाला जसा धान्याचा काहीच उपयोग नसतो त्याप्रमाणे पारायणाचे माप घालणाऱ्याला केवळ शब्दाने काहीच लाभ होत नाही. अफाट पाठपाठांतर असून त्यासंबंधी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही तर ते पाठपाठांतर फुकट आहे. ग्रंथामागे ग्रंथ वाचले व मेंदूत सर्व माहिती कोंबली पण त्याचा अनुभव जर आला नाही तर काय उपयोग. ओवी 16 खोटे नाणे कुठेच चालत नाही त्याप्रमाणे केवळ शाब्दिक वक्ता व पंडित मान्य होत नाही, अनुभवाचा वक्ता मान्य होतो. ओवी 17-25 अभ्यास न करता प्रकट झाल्यास कशी फजिती होते त्याचे वर्णन केले आहे. पहा 17.4 अनुमान निरसन. ओवी 26 सत्यस्वरूप आत्माराम अनुभवणे हेच पुण्य असून असत्यरूप जगताचा अनुभव घेणे हेच पाप आहे. दशक 18 समास 6 उत्तम पुरुष. सदर समास अफझल खान वधाशी संलग्न आहे त्यामुळे समासाचे नाव उत्तम पुरुष असले तरी 3-5 ओव्यांत खानासारख्या अधम पुरुषाचे वर्णन आले आहे. पहिल्या 12 ओव्या शिवाजी महाराज खानाला भेटावयास जाण्यापूर्वीच्या असून 13-22 या ओव्या खानाच्या वधानंतर शिवरायांची भेट झाली तेव्हा त्यांचे समर्थांनी केलेले अभिनंदनपर काव्य आहे. या समासातील उत्तम पुरुष दुसरा तिसरा कोणी नसून शिवाजी राजे आहेत. 20 ओवीत त्यांना ईश्वराचे अवतार म्हणून संबोधले आहे कारण ते धर्मसंस्थापना करणारे आहेत. ओवी 1-2 समाजामध्ये जबाबदारीचे पद भूषविणाऱ्याने त्या पदाला साजेशी वस्त्रे व भूषणे घालावीत व त्याचबरोबर चातुर्य व विवेकाने अंतःकरणाला शोभा आणावी. आरोग्य संपन्न देखणे तेजस्वी शरीर असले तरी गुणसंपदा नसेल तर खरी शोभा येत नाही. पहिल्या 2 ओव्या शिवाजी महाराजांनी खानाला भेटावयास जाताना चिलखत घालावे हे सूचित करतात. ओवी 6 समर्थ शिवरायांना सांगतात आलेली संधी पुन्हा येईलच असे सांगता येत नाही. न्याय नीती व धर्माचे नियम सर्व काळी लावायचे नसतात व त्याचे एकतर्फी पालन केल्यास सर्व राजकारण नासून जाते. रामाने केलेला वालीवध व अर्जुनाकडून कृष्णाने करवलेला कर्णवध ही याची बोलकी उदाहरणे आहेत. ओवी 9 ईश्वर सत्याचा पाठीराखा आहे हे खरे आहे त्यामुळे तुळजाभवानीचा तुम्हास म्हणजेच शिवरायास आशीर्वाद आहे हेही खरे आहे पण यावर विसंबून न राहता चाणाक्षपण प्रसंगावधान व पराक्रम यांच्याच आश्रयाने प्रत्यक्ष कार्य करावे. परमेश्वरावरील भोंगळ श्रद्धेचा येथे समर्थ निषेध करतात. ओवी 11 ज्या सत्ताधीशाजवळ त्याचे सैन्यबळ असते त्या सैन्यबळाला सत्ताधीशाच्या कर्तबगारी पराक्रम व मुत्सद्देगिरीबद्दल अभिमान असला पाहिजे तरच ते लोक त्याच्यापाशी स्थिरावतात. ओवी 13-20 शिवरायांना ईश्वराने किती अगाध गुणांची संपदा प्रदान केली आहे त्याचे वर्णन समर्थ करतात. यावरून त्यांच्या मनात शिवरायांबद्दल असलेल्या आदराची कल्पना येते. दशक 18 समास 7 जनस्वभाव निरूपण. या समासात समर्थांनी पुन्हा एकदा प्रयत्न दूरदृष्टी व विवेक यांचा आग्रह धरला आहे. ओवी 9 मेल्यावर मोक्ष मिळेल किंवा मेल्यावर संकटातून सुटका होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे कारण वासनेमुळे पुन्हा जन्म येतो व प्रारब्धामुळे पुन्हा संकटे भोगावी लागतात. म्हणून ज्याने वासना क्षय करून मी ब्रह्म आहे असा अनुभव घेतलेला नाही तो जन्मोजन्मी आत्महत्या करीत राहतो. पुन्हा जन्माला येणे हेच आत्महत्येचे लक्षण कारण ती पुढच्या मृत्यूची पूर्वतयारी आहे. ओवी 19 मनुष्याचा सारासार विवेक मित्र आहे व विवेक नाहीसा झाला तर त्याची कोणतीही कृती अगर विचार कोठे घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. दशक 18 समास 8 अंतर्देव निरूपण. यापूर्वी 8.1 8.8 11.1 15.3 18.1 या समासांमध्ये हा विषय आलेला आहे. ओवी 11-12 अनेक भाविक लोक देवदर्शनासाठी तीर्थक्षेत्राला जातात व तेथे गेल्यानंतर पाषाणाची मूर्ती व नदीचे तीर्थ याशिवाय काहीच दिसत नाही व अशा रीतीने अंतर्देवास म्हणजे आत्मारामास न जाणल्याने कष्टाने वणवण फिरून त्यांना काहीच मिळत नाही. ओवी 21. परमेश्वराची उपासना करून जर नैष्कर्म्य सिद्धी झाली नाही तर त्या उपासनेला काही अर्थ उरत नाही. केवळ विवेकी माणसाला हे बोलणे कळते. मूर्ख आपल्या पद्धतीने उपासना करीतच राहतो. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे जीवनमुक्तीनंतर कर्म घडत असताना कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती न उरल्यामुळे, म्हणजे मी कर्ता भोक्ता आहे हा भ्रम दूर झाल्याने घडलेल्या कर्मांचा जीवाला लेप लागत नाही. जीवनमुक्ताचे प्रारब्ध भोगून संपल्यावर संचित ब्रह्मरूप होऊन पुन्हा जन्म येत नाही व म्हणून तो कर्माच्या चक्रात सापडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. दशक 18 समास 9 निद्रा निरूपण. या समासातील पहिल्या 19 ओव्यांत समर्थांनी निद्रेचा विलास वर्णन केला आहे. अतिशयोक्ती अलंकाराचा वापर करून विनोदाची अनेकविध स्थळे येथे समर्थांनी निर्माण केली आहेत. ओवी 20-23 यामध्ये सूर्योदय झाला, रात्र सरली व लोक आपापल्या उद्योगाला लागले. साधक वृंद प्रभाते मनी राम चिंतू लागला असे म्हटले आहे. ओवी 24 जीवाचे सर्व व्यवहार जागृती स्वप्न सुषुप्ती व तुरिया या अवस्थेत चालतात. संपूर्ण समासात समर्थांनी पहिल्या 3 अवस्थांचे वर्णन केले आहे. तुरियेचा अनुभव जीवाला येतो पण हा तुरियेचा अनुभव आहे हे जीवाला कळत नाही. चकित होणे थक्क होणे स्तंभित होणे या अवस्था तुरियेच्या आहेत. आत्मज्ञानी मात्र 82 तत्वांना मागे टाकून 4 अवस्थांच्या पलीकडे जाऊन निश्चळ आत्मनिवेदनाने ब्रह्मरूप होतो. दशक 18 समास 10 श्रोता अवलक्षण निरूपण. पहिल्या 5 ओव्यात कार्य करताना काळ कधी अनुकूल होतो तर कधी प्रतिकूल असतो असे म्हटले आहे. पुढील काही ओव्यात चांगल्या कार्यात ज्याप्रमाणे विघ्ने येऊ शकतात तसे श्रवणातही अनेक विक्षेप येतात अशी प्रस्तावना करून समर्थ 9 ओवीपासून त्यांची जंत्री देतात. ओवी 14 श्रवणास व्यवस्थित मन शांत करून बसले असताना पूर्वी अनेक वक्त्यांचे ऐकलेले श्रवण त्यांना आठवते व समोर चालू असलेल्या निरूपणाकडे त्यांचे दुर्लक्ष होते. ओवी 17 मन नावाची वस्तू स्वतःच्या बाहेर नाही. ती तशी असती तर मनाला श्रवणाशी एकाग्र होणे भाग पडले असते. अंतःकरण आतच असल्याने ज्याचे त्यानेच ते एकाग्र करून ऐकत असलेल्या विषयांमधील वाच्यार्थ लक्ष्यार्थाशी एकरूप केले पाहिजे. ओवी 35 प्रवचन कीर्तन करीत असताना स्वमताच्या मांडणीसाठी परमत खंडन करावे लागते. अशा वेळी अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने शास्त्र व संतांची प्रमाणे देऊन अनुभवाच्या आधाराने व संयमित भाषेत ते करावे म्हणजे सभेमध्ये वादाला कारण निर्माण होत नाही. ओवी 46 समर्थांना समर्थ पदवी कशी प्राप्त झाली याचे रहस्य या ओवीत समर्थांनी सांगितले आहे. ओवी 50 सामान्य माणसास एकांत नकोसा वाटतो. साधकालाही एकांताचे महत्व कळते पण प्रत्यक्ष एकांतात राहण्याची वेळ आली असता त्याला चैन पडत नाही. एकांतात खरोखर जो रमतो तो समोरील विषयाचे सांगोपांग चिंतन करू शकतो व म्हणून त्याला त्याचे पूर्ण आकलन होते. त्याच्याहून जास्त आकलन कोणालाच होत नाही.